आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंसाचाराच्या 6 दिवसांनंतर नागपुरातून संचारबंदी पूर्णपणे उठवली. पोलीस बंदोबस्त कायम असल्याची पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करून विकास आराखडा राबवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली आनंदाची बस. आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी आज वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नागपूरच्या महाल परिसरात धार्मिक प्रतीक जाळल्याच्या अफवेवरून सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरांमध्ये संचारबंदीचे आदेश जारी केले होते. परंतु आता 6 दिवसानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून आज दुपारी 3 वाजतापासून नागपुरातील संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे. दरम्यान पोलीस आयुक्त डॉ सिंघल यांनी पोलीस बंदोबस्ताबाबत माहिती दिली.
आम्ही सगळी परिस्थिती बघून आज संचारबंदी उठवलेली आहे 3 वाजेपासून आणि सध्या परिस्थिती सामान्य आहे, नॉर्मल आहे. आणि आम्ही पाहतोय, आमचे सगळे अधिकारी फील्डवर आहे, आम्ही पण फील्डवर आहे, हे सगळं बघतोय आणि सगळ्यांना आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये. जर काही बोलायचं असला तर आमचे अधिकारी कर्मचारी रोडवर आहे, पोलीस स्टेशन्समध्ये ते जाऊन सांगू शकतात आणि कुठलीही माहिती कोणाकडे असली तर तेही सांगा. आमची सगळी जसे फोर्स होती ती सगळी फोर्स अजूनही जसे होती तसेच आहे. सगळे पॉइंट्स आमचे जे होते ते पॉइंट सध्या चालू आहे तसेच आणि आम्ही बंदोबस्तात कुठली कमी केलेली नाही आहे.
तहसील कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरानगर या 4 पोलीस ठाण्याअंतर्गत संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आल्याचे निर्देश पोलिसांनी जारी केले आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून प्रयागराजच्या धर्तीवर लवकरच कायदा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्याची तयारी वेगानं सुरू असून त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. जवळपास 1100 कोटी रुपयाचा आराखडा तिथला तयार केलेला आहे. त्याचे 2 टप्पे आम्ही करतो आहोत. पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील. याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर तर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन.
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी खासगीकरणातून कामं करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामांना सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं. कुशावर्त तीर्थाचं पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेनं तयारी केली असून त्यांना लवकरच कामं करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. डॉ आंबेडकर यांच्या संविधानातही धर्माच्या आधारावर आरक्षण स्वीकारलेलं नाही असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केलं. बेंगळुरुमध्ये संघाच्या 3 दिवसांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या समारोप प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. होसबळे यांनी संघाच्या 100 वर्षांच्या पूर्ततेला आत्मपरीक्षणाची संधी म्हणून वर्णन केलं आणि सांगितलं की ही वेळ उत्सव साजरा करण्याची नाही तर समाजाच्या हितासाठी काम करण्याची प्रतिज्ञा घेण्याची आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं MIB मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया MEAIच्या सहकार्यानं मुंबईत WAM वेव्स अॅनिमे अँड मेगा स्पर्धाच्या पुढील आवृत्तीची घोषणा केली आहे. WAM हा 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट अंतर्गत क्रिएट इन इंडिया चॅलेंजचा एक भाग आहे. WAMच्या मागील आवृत्त्यांचे गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, वाराणसी आणि दिल्ली इथं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीनं विशेष उपाययोजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या 5 वर्षात वाघ हल्ल्यातील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणं, अतिरिक्त वाघांचं स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल 3 महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली आणि त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील मुरुमगाव, पेंढरी आणि रांगी गावासाठी गावकऱ्यांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळानं बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. ही गावं गडचिरोलीसारख्या शेवटच्या जिल्ह्यातील शेवटच्या टोकाची गावं आहेत. या गावातून 9 किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्य आहे. अशा अतिदुर्गम भागातील गावकऱ्यांची सोय या बस फेऱ्यांमुळे झाली असून ही बस त्यांच्यासाठी आनंदाची बस ठरली आहे. स्थानिक नागरिकांनी रुग्ण, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांच्या सोयीसाठी बस सुरू करण्याबाबत माजी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं होतं. या निवेदनाची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागीय नियंत्रक यांना बस सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या गावाच्या मार्गावर बसेस सुरू करण्यात आल्या असून बस फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवून मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसात अतिदुर्गम भागात मुख्यमंत्र्यांनी स्वतः बसमध्ये प्रवास करून गडचिरोली आता नक्षलग्रस्त नाही तर विकासाच्या मार्गावर गतीनं धावणार असल्याचं दाखवून दिलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढणं आवश्यक आहे. आपण अवगत केलेल्या ज्ञानातून साकारणारे प्रयोग गावांच्या, समाजाच्या समस्या सोडवणारे ठरावेत अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूरच्या ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या सभागृहात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पाय जाम फाउंडेशनच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय फ्युचर प्रोग्रामचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे ऊर्जा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल गेल्या शुक्रवारी नवी दिल्ली इथं पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या अप्पर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते. रासायनिक खतं, कीटकनाशकं, शेतीची अवजारं यांच्यासह शेतीसाठीच्या आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी कर रद्द करावा किंवा त्याचा परतावा द्यावा अशी मागणी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी संबंधी वस्तूंवर 5 ते 28% जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात हेक्टरी जवळपास 15,000 वाढ झाली असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 39.1° सेल्सिअस इतकी करण्यात आली. नागपूरचं कमाल तापमान 37.6° सेल्सिअस होतं. विदर्भात आठवडाभर हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये सध्या सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबाद इथं सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघानं निर्धारित 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 286 धावा उभारून राजस्थान रॉयल्स पुढे जिंकण्यासाठी 287 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होईल. चेन्नई इथं सायंकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हिंसाचाराच्या 6 दिवसानंतर नागपुरातून संचारबंदी पूर्णपणे उठवली. पोलीस बंदोबस्त कायम असल्याची पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करून विकास आराखडा राबवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात आली आनंदाची बस. आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी आज वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाची होण्याची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.